नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बीन झायद अल नाहयान हांचे कडेन प्रतिनिधी मंडळाची चर्चा केली. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स म्हणजे सी डॉटाक तांच्या सेल ब्रॉडकास्ट सोल्युशना खातीर स्कॉच पुरस्कार 2025 प्रदान केला. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळ नागरी येरादारी खातीर पुरायपणे चालू उरतलो हाची पुष्टी केल्या. खेलो इंडिया शिंयाळ्या खेळ 2026 पहिलो टप्पो आयज लडाखातल्या लिह शारात सुरू जाता. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बीन झायद अल नाहयान हांचे कडेन तांच्या नवी दिल्लीत निवासस्थानाचेर प्रतिनिधी मंडळाचेर चर्चा केली. या बसकेवेळार भारत आनी युएई हांच्यात संरक्षण, अवकाश, उर्जा, सुपर कॉम्प्युटींग आनी अन्न सुरक्षा ह्या क्षेत्रात खुपशा कबलातींचेर सय जाल्यो. बसकेच्या निकालाबद्दल माध्यमांक माहिती दितना परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी हांणी म्हळें की धोरणात्मक संरक्षण भागीदारी, अवकाश मुळावे सुविधा विकास आनी ताचे व्यापारीकरण हाचेर संयुक्त उपक्रम आनी गुजरातातल्या धोलेरात विशेष गुंतवणूक क्षेत्राच्या विकासात युएईचो सहभाग ह्या क्षेत्रात कबलात जाल्या. दोन्ही देशांनी एचपीसीएल इंडिया आनी एडनॉक गॅस युएई हांच्यात विक्री आनी खरेदीच्या कबलातीचेरूय सय केल्या. भारत आनी युएईन भारतात सुपर कॉम्प्युटींग क्लस्टर स्थापन करपाचेर सहमती दर्शयल्या. पोलंडान आतंकवादा आड शून्य सहिष्णुताय दाखोवची आनी भारताच्या शेजारच्या देशातल्या आतंकवादाच्या मुळाव्या साधन सुविधांक इंधन दिवचे न्हय अशें विदेश मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हळां. नवी दिल्लीत पोलंडाचे उपप्रधानमंत्री राडोस्लाव झिस्कोव्ही हांचे वांगडा जाल्ल्या बसकेत ते उलयताले. ह्या द्विपक्षीय उलोवपात प्रादेशिक आनी संवसारीक घडामोडी विशीं चर्चा जाली.
In recent past, both in New York last September and in Paris this January, I have candidly shared our views on the Ukraine conflict and its implications. While doing so, I have also repeatedly underlined that the selective targeting of India is both unfair and unjustified. I do so again today.
विकसित भारत जी रामजी कायद्याविषयी काँग्रेस पक्षान लोकांक चुकीची वाट दाखयल्या असो आरोप कृषी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी केला. विकसित भारत जी रामजी कायदो देशातल्या दरेक पंचायतींनी चालीक लायतले अशें तांणी सांगले.
100 दिन के बजाय 125 दिन के काम की गारंटी अगर दी है तो विकसित भारत जी राम जी योजना के अंतर्गत दी गई है और केवल काम का अधिकार नहीं दिया है 15 दिन के अंदर बेरोजगारी भत्ता देना पड़ेगा. आपने कागज पर अधिकार दिया था, हमने जमीन पर उसको मजबूत करने का काम किया है. ये कानून पूरे देश में एक साथ लागू होगा, कोई भी ग्राम पंचायत इसके दायरे के बाहर नहीं रहेगी.
ह्या कायद्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, बायलो, दिव्यांग आनी गरिबांक प्राधान्य दिल्ले आसा. थारायल्ल्या वेळा भितर रोजगार मेळना जाल्यार बेकारी भत्तो दिवपाची तरतूद नव्या कायद्यात आसा अशें तांणी मुखार सांगले. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स म्हळ्यार सी डॉट हाका तांच्या सेल ब्रॉडकास्ट सोल्युशना खातीर स्कॉच पुरस्कार 2025 प्रदान केला. दळणवळण मंत्रालयान सांगले की हो पुरस्कार 104 स्कॉच शिखर परिषदेत विकसित भारत संसाधन ह्या थिमीचेर प्रदान केला. सी डॉटाचे सेल ब्रॉडकास्ट सोल्युशन हे एक आपत्ती आनी आपत्कालीन माची आसा जे हवामाना खातीर भारतीय हवामान विभाग म्हळ्यार आयएमडी आनी आपत्ती वेवस्थापना खातीर राष्ट्रीय आपत्ती वेवस्थापन प्राधिकरण म्हळ्यार एनडीएमए हाचे सयत आपत्ती सूचना निर्मिती संस्थांक एकाच एकात्मिक माचयेर हाडटा. स्कॉच पुरस्कार व्यक्ती, प्रकल्प आनी संस्थांक प्रशासन आनी विकास सुदारपाक उत्कृश्ट काम करपाक वित्त, तंत्रज्ञान, भलायकी आनी शिक्षण हे सारख्या क्षेत्रातल्या उत्कृश्टतेक मान्यताय दिवपाक दितात. सी डॉट हे दूरसंचार तंत्रज्ञाना खातीर दूरसंचार विभागाच्या अंतर्गत एक संशोधन आनी विकास केंद्र आसा. दक्षिण गोयच्या रहिवाशांचे आनी पर्यटन क्षेत्राक व्हड थाकाय दितना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळ नागरी येरादारी खातीर पुरायपणान चालू उरतलो हाची पुष्टी केल्या. राष्ट्रीय राजधानीत संरक्षण मंत्री आनी गोयचे मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी राष्ट्रीय राजधानीत जाल्ल्या एका उच्चस्तरीय बसकेवेळार हे आश्वासन दिलां. मोपान नव्यान सुरू जाल्ल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळार नागरी विमानांचे स्थलांतर करपाची शक्यताय आशिल्ल्यान बऱ्याच काळासान आशिल्लो हुस्को सोडोवपाचो ह्या बसकेचो हेत आशिल्लो. संरक्षण मंत्री, घरमंत्री तशेंच हेर केंद्रीय मंत्री आनी वरिष्ठ फुडारी हांच्या हजेरेंत भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन हांणी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदा खातीर उमेदवारी अर्ज दाखल केला. वेंचणूक आज जाता. सहकारी वेंचणूक प्राधिकरणान रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बहुराज्य सहकारी संस्थेच्या प्रतिनिधी वांगडा बसका घेतली. सहकार मंत्रालयान सांगले की या बसकेचो उद्देश बहुराज्य सहकारी संस्था कायदो 2023 तरतुदीकडेन संस्थेच्या उपनियमांचे संरेखन सुलभ करप आसा. मंत्रालयान अशेंच सांगलां की प्रतिनिधी महासत्तेची स्थापना आनी प्रतिनिधींची निवड सोसायटीच्या मंडळाचो कार्यकाळ पुराय जावपाच्या किमान 6 महिने पयली वेंचणुको आयोजीत करपाक प्रस्ताव वेळार सादर करपाक हाचेरूय चर्चा जाल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल खबरो. आदले राष्ट्रपती रामनाथ कोविंद हांणी नवी दिल्लीत रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स म्हणल्यार RNI लॉन्च केले. यावर उलयताना कोविंद हांणी म्हळे की RNI हो एक म्हत्वाचो निर्देशांक आसा जो मानवतेप्रती देशांच्या जबाबदार वर्तनाक प्रोत्साहन दिवपाचेर लक्ष केंद्रीत करता. कोविंद हांणी शाश्वत राष्ट्रीय आनी जागतिक भविष्य घडोवपाक नैतिक प्रशासन, समावेशक विकास आनी नैतिक जबाबदारीचे म्हत्व अधोरेखित केले. रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स फक्त आर्थिक ताकद व भूराजकीय प्रभावानच न्ही तर नागरिक, पर्यावरण आणि बौद्धिक समुदायाप्रती आशिल्ल्या त्यांच्या जबाबदारीचे राष्ट्राचे मूल्यांकन करपाक एक अग्रगण्य जागतिक चौकट प्रदान करता. RNI हो जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या शैक्षणिक सहकार्यान वर्ल्ड इंटेलेक्च्युअल फाउंडेशनान विकसित केली जागतिक मूल्यांकन चौकट असा. केंद्रीय नवी आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी स्वित्झर्लंडातल्या दावोस शारात ओमानाच्या उपप्रधानमंत्र्याचे अर्थिक सल्लागार महामहिम डॉ सईद मोहम्मद अहमद अल साकरी यांची भेट घेतली. सोशल मीडियाचेर केल्या पोस्टात जोशी हांणी सांगला की हे बसकेत तांणी भारताची सौर, पवन ऊर्जा, हरित हायड्रोजन आणि ऊर्जा साठवणुकीच्या मळार शुष्क आणि वाळवंटी परिस्थितीत लेगीत व्हड प्रमाणात काम करपाची सिद्ध क्षमता उक्तायल्या जी जागतिक गुंतवणूकदारांक उत्तम संद दिता. सौर मॉड्यूल, इलेक्ट्रोलायझर आणि ग्रीन हायड्रोजन निर्मिती आणि निर्यात करपाच्या मळार संयुक्त सहकार्याचेरूय चर्चा झाली असे तांणी सांगले. निर्यात प्रोत्साहन अभियानांतर्गत शिपमेंट आदीच्या उपरांतच्या निर्यात कर्जाचेर कळंतर अनुदान दिवपाक रिझर्व्ह बँकेन कार्यकारी मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. RBI सांगला की सरकारान निर्यात प्रोत्साहन अभियानांतर्गत प्रायोगिक तत्वार कळंतर अनुदान योजना सुरू केल्या. कार्यकारी सूचना परराष्ट्र व्यापार महासंचालनालयान अधिसूचित केल्या. RBI सगळ्या अनुसूचित व्यावसायिक बँको, सहकारी बँको आणि अखिल भारतीय वित्तीय संस्थांक पात्र निर्यातदारांक काटेकोरपणान लाभ दिवपाचे निर्देश दिल्यात. अंदू नवी दिल्लीच्या कर्तव्य पथार जावपी 77व्या प्रजासत्ताक दिसाची परेड पळोवपाक सुमार 10000 खाशेल्या सोयऱ्यांक आमंत्रित केल्यात असे संरक्षण मंत्रालयान सांगला. या सोयऱ्यां मदीं उत्पन्न आणि रोजगार निर्मितीत आदर्श काम करपी व्यक्ती, उत्कृष्ट नवनिर्माण करपी स्टार्टअप, आप मजत गट आणि वेगवेगळ्या सरकारी येवजण्या खाला उत्कृष्ट कामगिरी करपी व्यक्ती असतात. राष्ट्र निर्मितीत ताणी दिल्ल्या योगदानाचा भोवमान करपाक आणि राष्ट्रीय महत्वाच्या कार्यावळींनी लोकांचा सहभाग वाढवपाक या सोयऱ्यांक आमंत्रित केला असे मंत्रालयान सांगला. या खाशेल्या सोयऱ्यां मदीं संवसारीक एथलेटीक पॅरा चॅम्पियनशीप जैतिवंत, प्रधानमंत्री स्मायल येवजणे खाला पुनर्वसन केले तृतीयपंथी आणि भिकारी, तसेच सैमीक शेती करपी शेतकार हांचो आस्पाव जाता. सणाच्या हंगामात जावपी व्हड दर वाडीचे लक्ष वेधून विमान भाड्यात अनपेक्षित चढ उतारात हस्तक्षेप करतले असे सर्वोच्च न्यायालयान सांगला. एका जनहित याचिकेची सुनावणी करताना न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि संदीप मेहता हांच्या खंडपीठान विमान कंपन्याकडच्यान जावपी भाड्याची प्रचंड वाढ ही एका प्रकारची पिळवणूक असल्याचे म्हणा आणि केंद्र सरकार तसेच नागरी विमान येरादारी महासंचालनालय म्हणजे DGCA ताचे उत्तर दाखल करपाक सांगला. खासगी विमान कंपन्यांनी विमान भाड्यात अनपेक्षित उतार चढाव आणि हेर शुल्क नियंत्रित करपाखातीर बंधनकारक नियामक मार्गदर्शक तत्वां जारी करपाची मागणी ही जनहित याचिका करता. केंद्र सरकारा वतीन अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल कौशिक हांणी जाप दाखल करपा खातीर वेळ मागल्या उपरांत सर्वोच्च न्यायालयान 23 फेब्रुवारीक फुडल्या सुनावणी खातीर तारीख थारायल्या. आकाशवाणीच्या पणजी प्रसारण केंद्रात भारत सरकाराच्या कर्मयोगी प्रशिक्षण कार्यावळीचो एक भाग म्हणून कर्मयोगी प्रशिक्षण कार्यावळ घडून हाडली. हातून आकाशवाणीचे आणि दूरदर्शनाचे उपमहासंचालक संदीप श्रीवास्तव हांच्या हस्तुकी सत्राचे उक्तावण झाले.
हमारे सभी आकाशवाणी एवं दूरदर्शन के सभी अधिकारियों और कर्मचारियों के कार्य करने की गुणवत्ता में सुधार होगा और इससे देश और समाज को भी बहुत लाभ होगा. उनको तन मन से कार्य करने की प्रेरणा मिलेगी.
खेलो इंडिया शिया खेला खातीर जो पहिलो टप्पो आज लडाखातल्या लिह शहरात सुरू जाता. प्रशिक्षक आणि तांत्रिक अधिकारी यांच्या वांगडा 1000 दादले आणि बायलो खेळगडे या कार्यावळीत वाटो घेतले. भारतीय हवामान विभागान आज दिल्ली, बिहार, हरियाणा, चंदीगड आणि पंजाबात काय कडेन दाट धुक्याच्या परिस्थिती खातीर हळदुवी शिटकावणी जारी केल्या. आणि आता खबरो सोपोवच्यो पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान हांचे कडेन प्रतिनिधी मंडळाचेर चर्चा केली. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमेटिक्साक त्यांच्या सेल ब्रॉडकास्ट सोल्युशना खातीर स्कॉच पुरस्कार 2025 प्रदान केला. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळ नागरी येरादारी खातीर पुरायपणान चालू उरतलो हाची पुष्टी केल्या. खेलो इंडिया शेळ्या खेळा खातीरचो पहिलो टप्पो आयज लदाखातल्या लेह शारात सुरू जाता. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.